तू बोले आज कपटी वचन, इस कारण तू बोले आज कपटी वचन।
See।